वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सिंह। मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीवशिवाचा निश्चय बोलिला असे आपण या सोहम ध्यानाच्या निमित्ताने दासबोधात सांगितलेल्या दासबोधातले जे ठळक विषय घेणार आहोत त्याच्यातला हा पहिला समास म्हणून मी घेतो आहे। या ग्रंथामध्ये मुख्यतः काय काय सांगितलं ते पाहून आपण आपल्या विषयाकडे जाणार आहोत। मागही मी तुम्हाला एकदा सांगितलं की हा ग्रंथ विशेष म्हणून पहिला समास सांगून झाल्यानंतर आपण परमार्थाबद्दल समर्थांनी परमार्थ विषयक कल्पनांबद्दल जे सांगितलेलं आहे ते पाहणार आहोत। त्यानंतर परमार्थामध्ये सद्गुरूंची असणारी आवश्यकता याबद्दल, तसंच सद्गुरूंचं स्तवन गुरुनिष्ठा याबद्दल आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत। सद्गुरूंची लक्षणं आपण पाहणार आहोत दासबोधामध्ये झालेली, त्याचप्रमाणे शिष्याची लक्षणं म्हणजे आपल्या ठिकाणी काय लक्षणं असायला हवी असं समर्थांची अपेक्षा आहे ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर सद्गुरु शिष्याला जो ज्ञानाचा उपदेश करतात त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे हे आपण पाहणार आहोत। या ज्ञानाने काय प्राप्तव्य होतं, तर मोक्ष प्राप्त होतो, बंध मुक्तता येते, मोक्ष लक्षण आपण पाहणार आहोत। मोक्ष हा शब्द झाला तरी प्रत्यक्षात आपल्याला अनुभवायला काय येतं व्यक्तीला म्हणून, तर अनुर्वाच्य समाधान, त्या समाधानाचं स्वरूप काय ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर आत्मदर्शन जे अनुर्वाच्य समाधानाचं दुसरं अंग आहे, स्वतःच स्वरूप समजणं, आणि हे होण्यासाठी म्हणून उपाय जर काही असेल तर सद्गुरूंचं पादसेवन अर्थात सद्गुरु सगुण सद्गुरूंची भक्ती आणि त्याबरोबर सद्गुरूंनी सांगितलेली साधना, आणि मग आपण सोहम ध्यान साधनेमध्ये प्रवेश करणार आहोत। हा जो विषय चाललेला आहे तो दासबोधामध्ये देखील एका सिक्वेन्सने आलेला आहे। हा 17:5 समास जो अजपा निरूपण सांगतो तर तो दासबोधाच्या अगदी शेवटी शेवटी आलेला आहे। असं असल्यामुळं ज्या विशिष्ट क्रमाने स्वरूप समर्थांनी हा विषय एकूण विकसित केला तर तो लक्षात घेऊन आपण हे पाहणार आहोत। त्यामध्ये समर्थ असं सांगतात की या ग्रंथामध्ये ग्रंथारंभ लक्षण सांगत असताना मुख्य देव म्हणजे काय हे या ग्रंथात विशद करून सांगितलेलं आहे। तसंच या मुख्य देवाला भजणारा मुख्य भक्त कसा असतो तेही मी सांगितलंय असं समर्थ म्हणतात। मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असे हा जो पहिला समास आहे तो पहिला समास संपूर्ण घेतलेला नाहीये। त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या ओव्या मला वाटल्या तर त्या ओव्यांवर मी निरूपण करतो आहे। मुख्य देव आणि इतर देव हा समर्थांचा तसं जर पाहायचं झालं तर सगळ्या वाङ्मयामध्ये आढळून येणारा असा विषय आहे. मनाच्या श्लोकामध्ये देखील जगी थोरला देव तो चोरलासे असं समर्थ म्हणतात. एक थोरला देव आहे, मुख्य देव आहे, आणि त्याच्या अलीकडचे बरेच देव आहेत. अगदी ग्रामदैवत तिथपासून ते मुख्य देव असे अनेक अनेक देव आहेत. तसंच म्हसोबा खंडोबा अशा प्रकारचे अशा देवापासून सुरुवात होणार. अर्थात खंडोबा हे दैवत भगवान शिवांपासून आलेलं आहे, पण गावोगावी भजले जाणारे असे हे जे देव आहेत तिथपासून मुंजा इथपासून ते मुख्य देव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याही पलीकडे असणारा तो देव. ब्रह्मा विष्णू महेशांना देखील समर्थ मुख्य देव म्हणत नाहीत. सर्व प्रलय होतो तेव्हा शिव सर्वांचा नाश करतो, त्या शंकराला प्रलयकाळी कोण जाळतो असं समर्थ म्हणतात. म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश हे देखील ज्या मूळ तत्वातून आलेले आहेत ते तत्व म्हणजे समर्थांचा मुख्य देव. ज्या देवाबद्दलच्या विविध प्रकारच्या कल्पना आहेत तर त्या दासबोधामध्ये सांगत असताना कार्य आणि त्या कार्याचा करता, जसं हे जगत हे कार्य म्हणून समोर असेल तर त्याचा कर्ता म्हणून मुख्य देव. समर्थांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे न पाहता मुख्य देव हे पंचभूतातलेच घेतले जातात. ते असं म्हणतात की कुल्हाळ पात्रा पूर्वी आहे, पात्रे काही कुल्हाळ नव्हे, कुंभार भांडी बनवतो. भांडी बनवणारा कुंभार, मातीची भांडी बनवणारा कुंभार हा त्या भांड्यांच्या पूर्वीच अस्तित्वात असतो. ज्या क्षणाला भांडी बनवली त्या क्षणाला कुंभार झाला असं होत नाही, तर कुंभार आहे आणि मग त्यांनी बनवलेलं कार्य आहे. तैसा देव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वथा. तसा देव हा जे जे म्हणून तुम्ही देव म्हणून बसता त्याच्या पूर्वीच आहे. केवळ मूर्ती म्हणजे देव नाही असं समर्थ सांगतात. स्वामीजी हे उदाहरण देऊन सांगायचे की कृष्णमूर्ती काही नवीन सांगत नाहीयेत, हे समर्थांनी ज्ञानोबांनी पूर्वीच सांगितलेलं आहे. तेच कृष्णमूर्ती जरा वेगळ्या भाषेमध्ये सांगतात एवढंच. आपण पाषाणाचा जो देव पाहतो तर त्या देवाला घडवणारा पाथरवट असतो, ती प्रतिमा असते. पूर्वी होऊन गेलेला जो देव तर त्याची निर्माण केलेली ही प्रतिमा आहे, ती आपण देवभावाने पूजत असतो. मृत्तिकेचे सैन्य केले करते वेगळे राहिले. किल्ल्यामध्ये चित्र तयार केली जातात किंवा मोठमोठे पुतळे देखील सैनिकांचे उभारले जातात. त्याचा कर्ता हा त्या कृतीपासून अगदी वेगळा राहतो. कार्य कारणे एक केले तरी होणार नाही. कार्य आणि कारण या बाबतीत ते जरी एक केलं तरी देवाच्या बाबतीत होणार नाही. उदाहरणार्थ पाथरवट मूर्ती घडवतो, पाथरवट ही पंचभूतांपासून बनलेला आहे आणि त्यांनी बनवलेला दगडाचा देव देखील पंचभूतांचाच बनलेला आहे, पृथ्वीपासून बनलेला आहे, पाषाणापासून बनलेला आहे. लाकडाचा देव असेल तर तो सुतारांनी बनवलेला आहे आणि स्वतः सुतार देखील या पंचभौतिक विश्वामधलीच एक घटना आहे. पंचभौतिक जे आहे कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने घडवतं. असं पंचभौतिक एकमेकांना घडवत असताना याच्यातला देव हा त्याच्यापेक्षा पलीकडचा राहतो असं समर्थ सांगतात. तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे काही एक, अशा प्रकारचा देव दिसेल देखील, पण दोन्ही पाच पंचभूतातलेच असतील. निर्गुण किंवा मुख्य देव त्याच्या कार्यकारणाचा विवेक भूतांपरता नाही. म्हणून पंचभूतांमध्ये झालेल्या देवामध्ये, देवाच्या कल्पनेमध्ये कार्य आणि कारण विवेक हा कोणताही दिसत नाही. अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टीहुनी परता, सर्व सृष्टी ज्यांनी निर्माण केली तो सर्व सृष्टीचा जो करता आहे तो या सृष्टीपेक्षा अतिशय वेगळा आहे. त्याच्यातून सगळी सृष्टी निर्माण झाली, पण सृष्टी म्हणजे तो नव्हे. सृष्टी आणि तो याच्यामध्ये फरकच राहतो. तेथे संशयाची वार्ता काढूची नये असं म्हणून समर्थ असं म्हणतात, एवं जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची कळा. जगदीश हा वेगळा आणि त्या जगदीशाने निर्माण केलेलं जे जगत आहे ते त्याची कलाकुसर आहे. उपनिषद असं म्हणतात, शास्त्र असं म्हणतात की पूर्वी एकच एक तत्व होत, सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवाद्वितीय, एकमेव आणि अद्वितीय असं केवळ एक अव्यक्त तत्वच हे विश्व निर्माण होण्याच्या प्रारंभी होत, जेव्हा पृथ्वी ही नव्हती, जेव्हा जल ही नव्हतं, जेव्हा वायू ही नव्हता, जेव्हा अग्निही नव्हता, जेव्हा अवकाश देखील नव्हतं, आकाश देखील नव्हतं. हे नव्हतं याचा अर्थ याला ओळखणारा कोणी नव्हता म्हणून हे नव्हतं. पृथ्वी नव्हती, अवकाश नव्हतं याचं कारण अवकाश आहे हे जाणणारा कोणी नव्हता. प्रलय होतो म्हणजे शास्त्रज्ञांच्या मते विश्व आहे, ज्या पद्धतीने विश्व भासतं आहे त्या पद्धतीने विश्वाला जाणण्याची क्षमता प्राणी मात्रांची जेणेकरून संपून जाईल, तेव्हा इथं काही नाही असं दिसेल. प्रलयाच्या बाबत आधुनिक शास्त्रांनी देखील दोन कल्पना मांडलेल्या आहेत. एक म्हणजे पंचभूतांचा महाकोप होईल आणि सगळं नष्ट होऊन जाईल, हे एक. आणि काही शास्त्रज्ञांचा गट असा मानणारा आहे की विश्व हे नाहीतरी बुद्धीतच प्रतीत होतं माणसाच्या अथवा प्राणी मात्रांच्या. त्याची बुद्धीत होणारी प्रतीती जर संपली तर त्या पक्षी विश्व नाही. असं होऊ शकेल का? त्याच्यावर त्यांची दुमतं आहेत. कोणी असं म्हणतं की असं कधीच होणार नाही, पण परमार्थामध्ये मात्र ध्यानाच्या वेळेला ज्या बुद्धीत विश्वाचं स्फुरण स्फुरतं ती बुद्धी आत्मतत्वाशी किंवा स्वरूपाशी जर तदाकार झाली तर विश्वाभान मावळून जातं, जगत आभास मावळून जातो आणि त्याला प्रलय झाल्यासारखी स्थिती होते. ही जी मूळ परमात्म्याची स्थिती आहे, समर्थ असं म्हणतात जगदीश तो वेगळा, ती स्थिती जी कोणी ध्यानामध्ये प्राप्त करेल, अत्यंत उत्कट अशा ध्यानाच्या स्थितीमध्ये जो कोणी त्याच्याशी समरस होऊन राहील आणि त्या स्थितीतून तो खाली येईल तेव्हा त्याला त्याच्या देहाचं भान निर्माण होईल. जग निर्माण त्याची कळा. त्याच स्थितीतून खाली आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर आपण आहोत असं त्याला प्रत्यय येईल. देहाच्या अंगाने आपण आहोत, मन काम करायला लागेल. तेच व्यापक अर्थाने परमात्म्याच्या ठिकाणी घडतं. विश्वाची सगळी घडामोड परमात्म्याच्या विश्व व्हावं या संकल्पाने होते आणि स्वरूपामध्ये विलीन व्हावं अशा संकल्पाने विश्व बाजूला सारून तो परमात्म्याशी समरसता पावतो. एवं जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची करा. तो सर्वांमध्ये परिनिराळा असो निसर्वी, तो सर्वांमध्ये आहे पण सर्वांपेक्षा निराळा आहे हे देखील खरं। त्या एकापासूनच सर्व निर्माण झालं, पण जे निर्माण झालं त्याला तुम्ही देव म्हणून जर पूजाल तर तेवढाच देव नाही असं समर्थ सांगतात। तो मुख्य देव आहे। तुमच्या भावनेप्रमाणे अनेक देव असतील, त्यांनाही तुम्ही भजाल, त्यामुळे चित्तशुद्धी घडेल, तो स्वतंत्र विषय आहे। तुमची बुद्धी सूक्ष्म होत जाईल, शुद्ध होत जाईल, तुम्ही परमात्म्याला जाणायला समर्थ व्हाल, हा स्वतंत्र विषय आहे। पण ज्याच्यापासून निर्माण झालं तो आणि जे निर्माण झालं ते हे एकमेकांपासून वेगळं नसताना देखील वेगळं आहे। प्रत्यक्षतः आपण ते वेगळं वेगळ्या पद्धतीने भावतो, ते वेगळ्या पद्धतीने पूजतो, मुख्य देव या भावनेने पूजतच नाही। म्हणून भूतांचा कर्दमू यासी अलिप्त आत्मा रामू, म्हणून या भूतांचा कर्दम म्हणजे चिखल मिळावा, याच्यापेक्षा आत्माराम स्वरूप हे नेहमीच निराळ असत। त्या स्वरूपाच्या अधिष्ठानावरच हा भूतांचा कर्दम म्हणजे देह काम करत असतो, पण त्याच्यातली ही जाणीव शक्ती अगदीच वेगळी आहे। अविद्या गुणे माया भ्रमू सत्यची वाटे, आपल्या ठिकाणी असणाऱ्या अविद्येमुळं हा भूतांचा कर्दम आपल्याला जे दाखवतो ती माया ही आपल्याला सत्य वाटते एवढंच। आपण थोडं थांबू। आता जे ऐकलं, माझी अशी कल्पना की दासबोध ऐकतोय की कृष्णमूर्तींचं भाषण त्याचा अनुवाद ऐकतोय असं तुम्हाला वाटावं, अशा प्रकारचं अत्यंत बुद्धिनिष्ठ असं विवरण जे दासबोधामध्ये आलं ते आपण या निमित्ताने पाहतोय। मुख्य देवाच्या कल्पनेमध्ये समर्थ हे सांगतायत, जे जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी असं म्हणणारे समर्थ सगळं समजून रामाचं भजन कसं करत होते ते आपल्या लक्षात येतं। मुख्य देव आणि अन्य देव याच्यामध्ये समर्थांनी जो मुख्य देवाचा निश्चय सांगितलाय तो काय ते आपण पाहतो आहोत। हरिओम। एक 5 मिनिटं आपण शांत बसू। आपण मननही करू शकता अथवा ध्यानालाही बसू शकता। हरि 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 स्वामी जी अशरितिनी मुख्य देव हा निर्गुण आहे आणि बाकीचे जे देव आहेत ते पंचभूतिक आहेत असं सांगितल्यानंतर समर्थांनी देवाच्या संबंधी अजून एक विषय दासबोधामध्ये मांडला, तो म्हणजे चंचल देव आणि निश्चल देव। दासबोधामध्ये दशक 11 समास 2 मध्ये समर्थ असं म्हणतात, एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे। या जगतामध्ये दोन गोष्टी आहेत, मनुष्य देहाच्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, एक निश्चळ आहे आणि एक चंचळ आहे। जे निश्चळ आहे ते अंतर्यामी आहे, ते मनाच्याही बुडाशी आहे, ते बुद्धीच्याही बुडाशी अधिष्ठानभूत म्हणून आहे। आणि त्या निश्चळाच्या अधिष्ठानावर असणारा देह अष्टधा प्रकृती ही चंचळ आहे, इंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार। अहंकार हा खरं म्हणजे निश्चळाशी तदाकार व्हायचा, पण तो देहाच्या बाजूनी पडल्यामुळे तोही चंचळ समजला गेला। भगवद्गीतेमध्ये ज्याला पराप्रकृती आणि अपराप्रकृती असं म्हटलं, आणि पराप्रकृतीला जीव प्रकृती असं म्हटलं, आणि त्या जीवाला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा समर्थांच्या भाषेत तो निश्चळ। समर्थ असं म्हणतात की एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, सगळे चंचळाच्या ठिकाणी गुंतून पडलेले आहेत। आपलं मन काय दाखवतं याच्याविषयी गुंतलेले आहेत, कानांनी ऐकण्याच्या बाबत गुंतून गेलेले आहेत, डोळ्यांनी पाहण्याच्या बाबत गुंतून गेलेले आहेत, स्पर्श हा देखील विषयांचा राजाच समजला जातो त्याच्या ठिकाणी गुंतून पडलेले आहेत। शब्द स्पर्श रूप रस गंध आणि त्याचा भोग देणारी मन बुद्धी आणि अहंता या अष्टधा प्रकृतीमध्ये सगळे गुंतून पडलेले आहेत। आणि ही अष्टधा प्रकृती आपल्या देहाच्या ठिकाणी असणारी ही बाहेरच्या जगताचा भोग घेण्यासाठी अतिशय उत्सुक असते, त्या जगताकडून आनंद मिळवण्यासाठी किंवा सुख मिळवण्यासाठी तिची सगळी धडपड चाललेली असते। तुलनेने ज्याच्या अधिष्ठानावर हे चाललेलं आहे, ज्या निश्चळाच्या अधिष्ठानावर हे चाललेलं आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्षच नसतं। जी चंचळ प्रकृती आहे ती मुळातच चंचळ असल्यामुळं आज सुख देते उद्या ती तसंच सुख देईल असं नाही, हे समजून न घेता। परत परत सुख मिळवण्याचा तोच प्रयत्न चालू आहे। या चंचळामध्येच सगळे गुंतून पडलेले आहेत। समर्थ असं म्हणतात की पाहे निश्चळाचा विवेक ऐसा लक्षांमध्ये एक, जो कोणी समजून घेतो की खरं म्हणजे निश्चळ असं जे काही आहे त्याच्या अधिष्ठानावर सगळं चंचळ आहे, आपलं खरं स्वरूप हे ते असलं पाहिजे, बहुतेक सगळे बाहेरच गुंतून पडलेले राहतात। लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मा नात्म विवेक असं अजून एका ठिकाणी समर्थ म्हणतात। भगवंतांनी मनुष्याणाम सहस्रेशु क कश्चित यतति सिद्धये यततां अपि सिद्धानां कश्चिन माम व्यक्ति तत्वतः असं म्हटलेलं आहे. पाहे निश्चळाचा विवेक ऐसा लक्षांमध्ये एक निश्चळा ऐसा निश्चयात्मक निश्चळ चितो. जर त्यांनी निश्चळ गाठायचं ठरवलं तर मात्र आपण निश्चळ परमात्मा अशा प्रकारचा बोध त्याला होऊ शकतो. आपण आपल्या कल्पनेचाच पाठपुरावा करत असतो. सुरुवातीला निश्चळाच्या कल्पनेचा ज्यांनी पाठपुरावा केला तो त्या कल्पनेच्या आधाराने हळूहळू निश्चळच होऊन राहतो. या निश्चळाच्या गोष्टी सांगती पुन्हा चंचळाकडे वळती पण राहती अशी दिसते की निश्चळाच्या गोष्टी सांगितल्या जातात आणि परत चंचळाकडे वळतात. समर्थांच्या डोळ्यासमोर अशी अनेक धार्मिक तथाकथित आध्यात्मिक प्रवचनकार कीर्तनकार अशी मंडळी असतील की जे प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये निश्चळाच्या गोष्टी सांगतात आणि श्रोत्यांना निश्चळाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करतात पण स्वतः मात्र संपूर्णपणाने संसारात बुडालेले असतात. पुन्हा चंचळाकडे वळती याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे भोग मान सन्मान धन हे काही केल्या सुटत नाही. चंचळ चक्री निघोनी जाती ऐसे थोडे. या चंचळाचं जबरदस्त चक्र जे आहे त्या चक्रातून निघून पलीकडे जातात असे फार थोडे. चंचळी चंचळ जन्मले चंचळामध्येची वाढिले अवघे चंचळ बिंबले जन्मवरी. जन्म होतो देहातून दुसऱ्या देहाचा जन्म एका देहातून होतो. देहातून देहाचा जन्म होतो. चंचळातून चंचळ देह निर्माण होतो. चंचळामध्येची वाढिले आणि त्याच भावनेत त्याच कल्पनेमध्ये तो लहानाचा मोठा होतो. अवघे चंचळची बिंबले जन्मवरी आणि मग मोठ्या कौतुकाने त्याला निरनिराळे भोग त्याला सगळं माहिती पाहिजे म्हणून आई वडील देतात. सगळे पदार्थ त्याच्या चवीला आले पाहिजेत म्हणून त्याची चव देतात. त्याला स्पर्श ज्ञान चांगलं चांगलं देतात. त्याचं कोड कौतुक करत राहतात. चंचळामध्येच त्याला वाढवतात. चंचळी चंचळ जन्मले चंचळामध्येची वाढिले याचा अर्थ देहाच्या अवतीभोवती कोणतंही सुरक्षा कवच नसावं. लहान मुलांना अशा प्रकारे काही पुरणपोळी वगैरे कधी खायला देऊ नये चव देऊ नये असं नाही. त्याला निश्चळाच्या बद्दल जमेल तसं हळूहळू संस्कार करत करत सांगणं गरजेचं आहे. ते करत नाहीत असं समर्थांना म्हणायचंय. चंचळी चंचळ जन्मले चंचळाची मध्ये वाढिले अवघे चंचळाची बिंबले जन्मवरी. इथं समर्थांचा आक्षेप आहे की हे तसं पाहायचं झालं तर चंचळ देह चंचळ मन बुद्धी अहंता त्याचं चंचळ सुख तू निश्चळाचा विवेक कर हे शिकवायचं राहतात. आणि हे न शिकवल्याचा एक परिणाम होतो की तो या जगताला तशा प्रकारेच सत्य मानतो. त्याच्यातल्या सुखभोगांपेक्षा अधिक काही असावं असं कधी मानतच नाही. आणि असं असल्यामुळं तो चंचळ चक्रामध्येच अडकून पडतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असं त्याचं चक्र जन्म आणि मरण याचं अव्याहत चालू राहतं. या चंचल चक्रामध्येच जन्म होणार कोणाचाही. अगदी शुकदेव जरी झाले तरी देखील आईच्या उदरातूनच जन्म होणार, चंचलातूनच जन्म होणार. पण चंचल चक्रातून निघून जाण्याची शिकवण असावी की नसावी, अवघे चंचलची बिंबले जन्मवरी. समर्थ असं म्हणतात की विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसो लागले काहीचा बाही. मग त्याच्या स्वतःच्या मनात ही विकार सुरू होतात. जी काही सूक्ष्मता त्याच्या ठिकाणी निर्माण होणार होती ती देखील आता जडत्वामध्ये परिवर्तित झाली. त्याला देह सुख हीच अतिशय सत्य वाटायला लागली आणि मग अमर्याद दिसू लागली काहीचा बाही. आणि मग अमर्याद काहीच्या काही मध्ये कोणीतरी आपल्या देशातली गोष्ट आहे, पंजाब मधून कोणीतरी आलं होतं का, आपल्या इथली कोणी व्यक्ती पंजाब मध्ये गेली ती, तर तरुण मुलं इतकी नशेच्या विळख्यात सापडली आहेत पंजाब मधली असं त्यांनी ते सांगत होते. आणि त्यांचे वडील वगैरे देखील ते 50-55 वर्षांचे देखील सगळे नशा करतात, घरोघर हे चाललेलं आहे. काहीच्या बाही जडत्वामध्ये अडकतात. इतर देशातल्या गोष्टी नको सांगायला, इकडं काय चाललंय आणि तिकडं काय चाललंय. ज्या ठिकाणी उत्तम संस्कृती वास करत होती अशा ठिकाणी देखील, आणि हे पंजाब मध्ये आहे तर पंजाबच्या अलीकडच्या प्रांतात कधी ना कधी तरी येऊ शकेल, सगळा देश देखील त्याच्यात अडकू शकेल. व्यसनामध्ये सापडणं आणि व्यसनापासून मुक्त होणं, जे व्यसन मुक्ती आंदोलन चालवतात अशा व्यक्तींना तर कल्पना आहे, कारण त्यांनी त्या व्यक्तींना जवळून पाहिलेलं असतं, त्याच्या आयुष्याचा पार नाश झालेला असतो, तो त्याच्यातून बाहेर येतो. चंचल चक्रातून सुटणं तर द्या सोडून, पण साधं सामान्य माणूस म्हणून देखील जगू शकत नाही. मुळातच चंचल चक्रामध्ये अशा बेतानी सापडायलाच नको. म्हणून समर्थ म्हणतात अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपुलाल्या प्रकारे वर्तो लागती. नाना मत्ते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारींची उठली नाना बंडे. मग अनेक वाद निर्माण झाले, भोगवाद निर्माण झाला, निरीश्वरवाद निर्माण झाला, समाजवाद निर्माण झाला. अनेक मतं निर्माण झाली, राजेशाही असावी की लोकशाही असावी अशा प्रकारचा वाद निर्माण झाला. जैसा प्रवाह पडिला तैसाची लोक चालिला. प्रवाहात पडलेली वस्तू प्रवाहाबरोबर जशी वाहत जाते तसं सांप्रत त्या समाज व्यवस्थेमध्ये जसा प्रवाह निर्माण होईल त्याच्याकडं सगळे तसेच. गतानुगतिक असल्यासारखे वाहत जातात. आचार बहुकंचित पडिला कित्येक पोटासाठी बुडाला. सगळं चांगलं आहे ते आणि मग पोट आणि पोटोबा झाल्यानंतर त्याच्या पुढचे इंद्रियांचे भोग याच्यासाठीच जणू सगळं जीवन आहे असं वाटायला लागलं. अवघा वरपंगची झाला साभिमाने, देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड. मग आमचा देव मोठा का तुमचा देव मोठा, पॉवरफुल देव कोणता, सगळे गणपती सारखे राहत नाहीत, तर एखाद्याच गणपतीला नवस बोलायला सगळे जातात. वेळ संपली. ही एक फार सुंदर गोष्ट टीव्हीवर होती बर का. मुख्य जे देऊळ होत काय विष्णूंचं देऊळ होत, त्या देवळामध्ये अजून पाच देवळं होती. त्या पाच देवळांमध्ये एक जे देऊळ होत त्या देवळाच्या पुजाऱ्याची ती गोष्ट होती, मूळ तेलुगू गोष्ट होती. ती टीव्हीवर भाषांतरित करून त्यांनी हिंदीमध्ये दाखवली. त्याची बायको असं त्याला म्हणते पुजाऱ्याला की आज तरी काही तुम्ही येताना घेऊन या. तो म्हणतो की बघतो प्रयत्न करतो. तो देवळामध्ये जातो आणि आपण वेगवेगळ्या देवळात भारतात जी परिस्थिती पाहिली, सगळे भाविकांना बोलवतात या या इथं ठेवा, नारळ ठेवा, पैसे ठेवा, तसा तो प्रयत्न करत असतो. सगळे विष्णूंच्या दर्शनाला जात असतात. म्हणतात अरे तो विष्णू आहे पण इथेही आहे, हा विष्णूच आहे, ही इथं विष्णूंचीच देवळं आहेत, हाही तितकाच सामर्थ्यवान आहे. दारापाशी जायचं आणि येणाऱ्यांना चला चला म्हणून एक त्या स्वतःच्या देवळात न्यायचं, कोणी यायला तयार नाही. एक जोडपं येतं, त्यांना तो सांगतो, त्यांना बहुधा माहीत नसावं, ते त्याच्या देवळापाशी येतात. तिथं तो सांगतो त्याप्रमाणे उपचार केले जातात, ते नारळ वगैरे देवाला लावून पत्नीच्या ओटीत. इथं दक्षिणा ठेवा, दक्षिणा ठेवली जाते, 1000 रुपये दक्षिणा देतो. आणि कोणीतरी त्याच्या ओळखीचा येतो, तो म्हणतो अरे इथं कुठं आला, मूळ देव तिथं आहे, तिथं चल. तर तो त्याच्या हातात दिलेली दक्षिणा हे सगळं ओढून जायला लागतो, तो त्याच्या माग धावत जातो. म्हणून त्याला तो 500 रुपये देतो, मी तू दिले ते त्याच्यातले हे 500 ठेव आणि जा. आणि मग हा माणूस घराबाहेर देवळातून दिवसभरात त्याला तेवढे 500 त्या दिवशी मिळतात, एरवी काहीच मिळत नसतं. पण तो बाहेर पडतो तर किराणा मालाचा व्यापारी त्याला तिथं धरतो आणि म्हणतो की तुझे 2500 थक बाकी होती, आज तुला पैसे मिळालेले दिसतात, त्याचे 500 रुपये काढून घेतो. घरी गेलेला दिसतो, बायको दाखवलाय. बायको म्हणते की काही आणलं का? तो म्हणतो काही नाही, ठीक आहे, मुलं पाणी पिऊन झोपलेलीच आहेत. आणि मग दोघं तुळशीचं एक एक पान खातात आणि म्हणतात आता उद्या बघू असं म्हणून दोघं हसतात आणि तेही झोपतात. तो सांगतो की मिळालेले पैसे काढून घेतले त्यांनी, आपलंच देणं राहिलेलं होतं. देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड, भूता देवतांचे थोतांड एकची झाले. बघा समर्थ आता काय भाषेत बोलायला लागले. भूतांचं थोतांड ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या श्रद्धा अंधश्रद्धा, लोकांना त्यापोटी भीती घालणं, आणि देवांचं देखील थोतांड. शास्त्रांचा बाजार भरला. समर्थांच्या मुखामध्ये शब्द आहेत बर का. देवांचा गलबला झाला. लोक कामनेच्या व्रताला झोंबोन पडती. मता मतांचा गलबला. कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला, तयास तेची थोर. असत्याचा अभिमान तेणे पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. या सगळ्याकडे पाहून विटून कोणी एखादा सत्य शोधण्यासाठी प्रवृत्त होतो. आणि मग समर्थ म्हणतात एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा निर्विकारी. पुढच्या वेळेला बघू. हरी ओम तत्सत्। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मां गुरुधक्कस्य सिद्धनम्। ओम शांति शांति शांति। बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।